श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायाचे शेवटले काही भाग उरलेले आहेत, चार भाग। काल माऊलींनी सांगितलं की सद्गुरूंनी केवढी मोठी कृपा केली आणि त्यांच्या कृपेमुळे मी हा एवढा मोठा ग्रंथ सोप्या मराठीमध्ये सांगू शकलो। तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू, राहाट तसे मजही आतू रिघोनिया। आता आयती गीता जगी मी सांगे मराठिया भंगी। या गुरुकृपेमुळे मी आयता उयता सांगणारा तयार झालो। इथकी विस्मयालागी ठाव आहे, कारण सद्गुरूच्या एका दृष्टिक्षेपामध्ये एवढं मोठं सामर्थ्य असते की तो आपल्या त्या शक्तीमुळे तो काहीही करवून घेऊ शकतो। अन्यथा माझ्यासारख्या सर्वसामान्यांनी या गीतेवर टीका करावी हे काही सोपं आहे का? कारण जिथे व्यासाची मती, भाष्यकरांची मती, जिथे जेवढी मती पाहिजे तेवढी मती माझी नाही आहे। पण तरीसुद्धा आत्मविश्वासाने काय म्हणाली माऊली? तैसा व्यासाचा मागोवा घेतो, भाष्यकारांते वाट पुसतो। व्यासाचा मागोवा घेत घेत शंकराचार्यांना रस्ता विचारित विचारित अयोग्यही मी न पवतू के जाईन। मी कितीही अयोग्य असेल तरी मी त्यांच्या वाटेवर चाललो आहे, तर मी त्याच गंतव्याला पोचेल जिथे हे सर्व पोचले। कारण की मला माझ्या सपोर्टमध्ये माझा सद्गुरू आहे। फार सुंदर भूमी होती, श्री गुरुचेनी नावे माती, डोंगरी जयापासी होती। एकलव्याची गोष्ट, एका मातीचा ढिगारा तयार केला आणि त्याला गुरु म्हटलं आणि त्याच्यापासून धनुर्विद्या शिकला। अशा आपल्या सद्गुरूवर जर पूर्ण विश्वास असेल तर काहीही घडून येऊ शकतं। आज त्या पुढचा भाग आपण पुढे नेऊया, सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिकावर दे हरि विठ्ठल,
श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।
कामोतियाची जैसी जाती, सोनयाही मान देती, नातरी मानवती अंगेची सडी। नाना गुंफिली का मोकळी, उणी न होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी। तैसा गाणीवेने मिरवी, गीते विणही रंगुदावी, तो लाभाचा बंधू वोवी केला मिया। तेणे अबाल सुबोधे, वोवेचे निबंधे, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली। आता काल जसं सांगितलं होतं की सोनं हे सोनं असते, सोनं सुंदर असते। सोन्याची वीट असेल, सोन्याचं बिस्कुट असेल किंवा सोन्याचा एक खडा असेल तरी तो सुंदर शोभून दिसतो। आणि त्याचा जर दागिना केला तर त्या सॉलिड सोन्यापेक्षा जास्त शोभून दिसतो। आणि तो ज्या अंगावर घातला ते अंग जर सुंदर असेल तर मग त्याची शोभा किती वर्णायची। अथवा मोत्यांचा जसा स्वाभाविक गुण असतो ती सोन्यालाही शोभा देतात। म्हणजे सोन्याच्या मण्या, सोन्याच्या तारामध्ये जर मणी वळवलेत किंवा एक मणी, एक सोन्याचा मणी, एक मोत्याचा मणी असं जर कॉम्बिनेशन केलं तर आणखीनच शोभा येते। अथवा ती मोती मोकळी असली तरी आपल्या स्वरूपाने ते शोभिवंत आहेतच. अथवा वसंत ऋतूच्या आरंभीची मोगऱ्याची जी वाटोळी फुले असतात ना, सुगंधी फुले असतात, ती गुंफलेली असो किंवा मोकळी असो, दिसायला आणि सुगंधाला त्यात काही कमी जास्तपणा नसतो. अगदी त्याप्रमाणे संस्कृत गीतेसहित जर ही ज्ञानेश्वरी सांगण्यात आली, ऐकण्यात आली, तर मग ती आणखीनच शोभा देते. संस्कृत गीता न सांगता केवळ हे मराठीची ज्ञानेश्वरीच सांगितली तरी शोभा दाखविणारच. असा दोन्ही प्रकाराने लाभ देणारा हा ओवीबद्ध ग्रंथ माझ्या हातून घडला आहे ही सद्गुरूंची मोठी कृपा. मुलापासून तो जाणत्या मनुष्यापर्यंत, म्हणजे लहान लेकरापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत सहज कळणाऱ्या त्या ओवीच्या छंदामध्ये ब्रह्मरसाने रुचकर झालेली अक्षरे मी गुंफून ठेवलेली आहे. आता चंदनाचा तुरवरी परिमळा लागी फुलवरी, पारुखणे जियापरी लागे नाकी, तैसा प्रबंधुहा श्रवणी लागत खेवो समाधियाणी, ऐकिलिया ही वाखाणी काय व्यसन नलबी, पाठ करीता व्याजे पांडित्ये येती वेशजे, तै अमृता ते नेणिजे फावलिया. आता ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडांना सुवासाकरिता फुले येईपर्यंत वाट पाहायची गरज नाही, कारण त्या चंदनाच्या खोडामध्ये, लाकडामध्ये, प्रत्येक फांदीमध्ये सुगंध आहेच आहे. अगदी त्याप्रमाणे ही जी ओवीबद्ध मराठी टीका, ती कानावर पडता क्षणीच श्रोत्याला समाधी आणते. आणि माझ्या ओवीबद्ध टीकेचे व्याख्यान ऐकले असता ते व्याख्यान ऐकण्याचा नाद लावणार नाही का, याचा अनुभव मागील 10 महिन्यात आपण सर्वांनी घेतलेला आहे. माझी टीका वाचण्यास लागले की त्यानिमित्ताने पांडित्याचा प्रकाश पडतो आणि त्या व्याख्यानातील गोडीचा अनुभव आला म्हणजे अमृताची देखील आठवण होत नाही, अशी अतुल्य गोडी या ग्रंथाची आहे. आपण सर्वांनी हा अनुभव घेतलेला आहे. हे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा आपोआप ध्यान लागते, माणूस आपोआप निर्विचार होतो, निर्विकार होतो. दोन्ही गोष्टी घडतात बरं, निर्विचारी होतो, निर्विकारी होतो, त्यावेळी विचार येत नाही. काय ऐकलं हे उद्या लक्षात नसेल, आज काय ऐकलं होतं हे बहुतेक उद्यापर्यंत लक्षात राहणार नाही, राहूही नाही, कारण ते तुम्ही ऐकतच नाही आहे, ते वेगळंच कोणी ऐकत आहे. तुमच्यात या शरीराच्या व्यतिरिक्त जे असली तुम्ही आहे ते ऐकत आहे. त्यामुळे या शरीराचा जो अवयव बुद्धी किंवा स्मृती याच्याने विचार केला तर विचारात राहणारी गोष्ट नाही आहे. म्हणून बहुतेक लोक असं म्हणतात की काय ऐकलं ते माहीत नाही, पण जे ऐकलं ते चांगलं होतं. आता जे ऐकलं ते चांगलं होतं, ते चांगलं कुणाला होतं? ज्याला चांगलं वाटायला पाहिजे त्याला चांगलं वाटलं, या शरीराशी काही संबंध नव्हता. तैसे नियायते पणे कवित्व जाले हे उपेणे, मनन निधी ध्यास श्रवणे जिंतिले आता, हे स्वानंद भोगाची सेल भलतयासीच देईल, सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी, चंद्राते आंगवणे भोगुनी चकोर शहाणे, परी फावे जैसे चांदिणे भलतेया, तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारिये, परी लोकू वाक चातुर्ये होईल सुखिया। तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे, ग्रंथू नो हे कृपेचे वैभवतै। त्याप्रमाणे सहज प्राप्त झालेले हे कवित्व सर्वांना विश्रांती स्थान झाले आहे। काय म्हणतात मौली? सहज प्राप्त झाले हे कवित्व, त्यामुळे आता याच्या श्रवणाने मनन आणि निधिध्यास यास जिंकले आहे। श्रवण मनन निधिध्यास म्हणजे चिंतन। ही जी टीका आहे ज्ञानेश्वरी नावाची किंवा भावार्थ दीपिका नावाची, ते वाटेल त्याला आत्मानंद उपभोगाचा शेलका भाग देईल। आणि श्रवणेंद्रियांकडून म्हणजे कानांकडून सर्व इंद्रियांचे पोषण करील। एकट्या कानाकडून ही ऐकल्या जाईल, पण तरी डोळ्यांना वाटेल की हा आपला विषय आहे, नाकाला वाटेल हा आपला विषय आहे, श्वासोच्छ्वासाला वाटेल की हा आपला विषय आहे, असे सर्व इंद्रियांचे पोषण नुसते कानच करील। आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राला म्हणजे चंद्राच्या अमृताला भोगून चकोर पक्षी चतुर ठरला आहेच, परंतु चंद्राचे चांदणे मात्र वाटेल त्याला जसे भोगाया सापडते। त्याप्रमाणे या अध्यात्मशास्त्रामध्ये अंतर्मुख वृत्ती झालेलेच अधिकारी आहेत। जे अंतर्मुखी वृत्तीचे आहे, ज्यांना अध्यात्मशास्त्राची गोडी आहे, ते तर याचे अधिकारी आहेच आहे, परंतु माऊली म्हणतात शब्द चातुर्याने सामान्य लोकसुद्धा सुखी होतील, कारण याच्यामध्ये काव्य किंवा कविता कवित्व इतकं नटून नटून थटलेलं आहे आणि ठासून ठासून भरलेलं आहे की कोणी जर विचार करेल त्याला त्यात व्याकरण दिसेल, कोणी विचार करेल त्याला त्यात लावण्य दिसेल, कोणी विचार करेल त्यात त्याला गोडी दिसेल, असं हे शब्द चातुर्य इतकं सुंदर आहे, इतक्या चतुरतेने हे शब्द माळलेले आहेत माऊलीने, की त्याचा पूर्वरंग करून कोणी पाहिल किंवा उत्तररंग करून कोणी पाहिल, दोन्ही रंगांमध्ये त्यांना आनंदच आनंद सापडेल। म्हणजे अध्यात्मविद्येच्या दृष्टिकोनातून पाहिलं का किंवा काव्य वाङ्मयाच्या दृष्टीतून पाहिलं का, तरी हा ग्रंथ सर्व ग्रंथाच्या सरस आणि वरचढच ठरेल। महाराज, त्या श्री निवृत्तीनाथांचा असा खरोखर मोठेपणा आहे। हा ग्रंथ नव्हे तर हे त्या श्री निवृत्तीनाथांच्या कृपेचे वैभव आहे। फार सुंदर आहे बरं। तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जिसाचे, ग्रंथू नोहे हे कृपेचे वैभवत आहे। हे सगळं जे वैभव, हा जो वैभव दिसतोय आपल्याला, हे श्री निवृत्तीनाथांची कृपा आहे। आता बरेच कवी बरेच पंडित आपली वैभव विलासिता दाखवण्यासाठी काव्य करतात। बरेच कवी असतात जे कठीण कठीण शब्दांचा वापर करतात, साध्या भाषेमध्ये संस्कृत भाषेचे शब्द आणून त्याला आणखीन अवघड करून ठेवतात, फक्त छंदबद्ध करण्यासाठी किंवा लयबद्ध करण्यासाठी रचना तयार करतात आणि आपला वैभव विलास दाखवतात किंवा आपला बुद्धिविलास दाखवतात। पण माऊलीने असं केलेलं नाही। माऊली ज्या कामासाठी हा ग्रंथ रचिला, माऊलीने आपोआप त्याच्यामध्ये नाद आला, आपोआप त्याच्यामध्ये ब्रह्म आलं, आपोआप त्याच्यामध्ये अध्यात्म आलं आणि आपोआप त्याच्यामध्ये सर्व विद्या येऊन ठसल्यात। म्हणून वैभव विलास या म्हणजे जो दिसतोय, माऊली म्हणतात की हा जो वैभव विलास दिसतोय तो माझ्या निवृत्तीनाथांचा आहे, माझा नाही। क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी, नेणो कैश्री त्रिपुरारी सांगितले जे, ते क्षीर कल्लोळा तू मकर उदरी गुप्तू, होतो तयाचा हातू पैठे झाले। तो मत्सेंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला। मग समाधी अव्यत्यया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्ष राया दिधली मिनी। तीने योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसे कविरू तिये पदी का सर्वेश्वरू अभिषेकिले। आता इथून पुढे आपल्या श्री निवृत्तीनाथाचे गौरव आणि वैभव वर्णन केल्यानंतर आपली नाथ संप्रदायातली जी गुरु परंपरा आहे त्याबद्दल आता माऊली सांगत आहे की क्षीर समुद्राच्या जवळ पार्वतीच्या कर्णरूपी गुहेमध्ये शंकरांनी जे ज्ञान केव्हा सांगितले हे माहीत नाही, पण ते क्षीरसागराच्या लाटांमध्ये माशाच्या पोटामध्ये जो भगवान विष्णू गुप्त रूपात होता त्याच्या हातात सापडले, आणि तो कोण होता? तो मत्स्येंद्रनाथ होता। आणि तो मत्स्येंद्रनाथ सप्तशृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटला व तो चौरंगीनाथ सर्वांगाने संपूर्ण झाला। मग समाधी न उतरता म्हणजे एकसारखी कंटिन्यू समाधी भोगत असताना या इच्छेने ते वर्म मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथाला दिले। त्या सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळांचे सरोवर आणि विषयांचा नाश करण्यात शूर असे जे गोरक्षनाथ त्यांना त्या समाधीपदाच्या ठिकाणी अभिषेक केला। हे नाथ परंपरेतली समाधी आहे बरं का। मत्स्येंद्रनाथ मत्स्येंद्रनाथाने मध्ये चौरंगीनाथांचा उल्लेख केला। हात नव्हते पाय नव्हते चौरंगासारखी अवस्था होती त्यांना, आणि नंतर मग गोरक्षनाथ आला। आणि ही समाधी कशी संजीवन जिथे पंचतत्व हे पाच तत्वापासून ज्यापासून शरीर तयार झालं आहे ते शरीर सोडायच्या आधीच हे तत्व विलीन होऊन जातात ब्रह्मांमध्ये, म्हणून ती समाधी संजीवन असते। आणि तिथे जेव्हा कुंडलिनी निघून 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे कुंडलिनी स्वतःच त्या कॉस्मिक एनर्जीसोबत विश्व एनर्जीसोबत एकरूप होते आणि म्हणून तिला मारुत असे नाव म्हणतात। मग शरीर त्या पंचतत्वापैकी अग्नी वायू आणि आकाश फक्त हे तीन अवयव उरतात। हे तीन एलिमेंट्स जेव्हा उरतात मग ते तीनही एलिमेंट हळूहळू नाहीसे होतात, मग शरीर न टाकताच ती समाधी असते, ती अखंड समाधी असते आणि ती डायरेक्टली त्या युनिव्हर्सल कॉस्मिक एनर्जीसोबत एकरूप असते, म्हणून अशा समाधीला संजीवन समाधी म्हणतात आणि हे या नाथ संप्रदायातली समाधी आहे। मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा तेणे कळी कळी तू भूता आला देखोनी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा जाला जो आमुते तो हा तू घेऊनी आगवा कळी गिळितया जीवा सर्व प्रकारी धावा करी पावेगी आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू जाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा। मग त्या गोरक्षनाथानी ते शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर्य सामर्थ्यासह श्री गैरीनाथांना दिले. मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैरीनाथा. म्हणून शांभवी नावाची जी क्रिया आहे ती सुद्धा इथूनच सुरुवात झालेली आहे. त्या क्रियेची जग्गी सद्गुरू वासुदेव ज्या शांभवी क्रियेचं पुढे विश्लेषण करतात किंवा विस्तार करतात ती शांभवी क्रियासुद्धा इथूनच आलेली आहे. मग त्या गोरक्षनाथांनी ते गैरीनाथांना दिलं. कली हा प्राण्यांना खरोखर ग्रासित आला आहे असे पाहून त्या गैरीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना आज्ञा दिली. ती आज्ञा काय होती की आद्य गुरु जो शंकर त्यांच्यापासून शिष्य परंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्यापर्यंत आला. शिष्य परंपरा म्हणजे एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य ही जी परंपरा चाललेली होती तो आमच्यापर्यंत जो आला तो हा सर्व घेऊन तू कलीकडून गिळल्या जाणाऱ्या जीवांना सर्व प्रकारे संकटातून सोडवण्यासाठी सत्वर मदत कर. म्हणजे याच्यानी सर्व समाजाचं भलं होईल, सर्वसामान्यांचं भलं होईल. कारण तत्कालीन समाज इसवीसन 1200, 1100, 1300 यावेळचा समाज खूप भ्रष्ट समाज झालेला होता. यवनांचं आक्रमण झालं, जैनिझम बुद्धिझम हिंदुत्वाचा खंड खंड झाला होता आणि जी काही परंपरा सनातन परंपरा सुरू होती त्याच्यामध्ये इतकी जास्त भेसळ आणि इतकी जास्त इम्प्युरिटी झाली होती की समाज हा पूर्णपणे कलुषित होऊ लागला होता. म्हणून त्या कलियुगामध्ये कलीकडून गिळल्या जाणाऱ्या जीवांना या आपल्या नाथ संप्रदायाच्या ज्ञानातून काही मदत होईल म्हणून सत्वर मदत करण्यासाठी ती एक गुरु एक शिष्य ही परंपरा सोडून हे ध्यान सर्वांना मोकळं करून दे असं गैरीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितलं. मेघांना वर्षाकाळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराची वृष्टी करतात त्याप्रमाणे स्वभावतः कृपाळू असलेल्या श्री निवृत्तीनाथांना त्यावर गुरूंच्या आज्ञेचा निरोप मिळाला. असं माऊली आपल्या गुरुपरंपरेबद्दल इथपर्यंत सांगतात. यापुढचा भाग आपण उद्या घेऊ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.